नमस्कार, मी रणधीर सावरकर अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून उभा आहे. आपण मला तिसऱ्यांदा सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो. त्यासोबतच आपल्या वराड प्रांतातील या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माननीय नरेंद्रजी मोदी यांची प्रचारसभा 9 नोव्हेंबर
सकाळी 10 वाजता
पंजाब देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होत आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून माननीय मोदीजी यांच्या ओजस्वी वाणीचा लाभ घ्यावा व आमचा उत्साह वाढवा आणि या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात सहभागी व्हावे ही नम्र विनंती करतो.